आता वळूया पुढील नोंदीकडे. मित्रांनो, या नोंदीचं नाव आहे ज्वालामुखी अर्थात व्होल्कॅनो. एक पर्यावरणीय आपत्ती. भूअंतरंगातून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर होणाऱ्या तप्त पदार्थांच्या हालचाली. या हालचालींमुळे भूकवचाखालील घन, द्रव आणि वायुपदार्थ भूकवचाकडे किंवा भूपृष्ठावर ढकलले जातात. याला ज्वालामुखी क्रिया असं म्हणतात. पृथ्वीचा अंतर्भाग अत्यंत उष्ण आहे. भूपृष्ठाच्या खडकावरील दाब कमी झाला की अतिउष्णतेमुळे खडक वितळून शिलारस तयार होतो. या शिलारसात अनेक वायू असतात. शिलारस खडकांना भेगा पाडून तो जमिनीवर साठतो. त्यामुळे शिलारसातील वायू वातावरणात मिसळतात. वायू बाहेर पडलेला शिलारस लाव्हारस म्हणून ओळखला जातो. शिलारसातून बाहेर पडलेल्या वायूंमध्ये बाष्पाचे प्रमाण कमी जास्त असते. याशिवाय कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड इत्यादी वायू देखील या वायूंच्या मिश्रणामध्ये असतात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक, इतर रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात. त्यामुळे डोंगर, टेकड्या यांची निर्मिती होते. ही भूरूपे शंकूच्या आकाराची असतात. त्यांना ज्वालामुखीय शंकू असं म्हणतात. ज्वालामुखीचा खोलगट भाग हा ज्वालाकुंड म्हणून ओळखला जातो. यातून निघालेला लाव्हारस दूरपर्यंत पसरून लाव्हा पठाराची निर्मिती होते. नदीच्या खोऱ्यांना भेगा पडतात. त्यात शिलारस साठून नदीच्या प्रवाहाच्या दिशेत बदल होतो. पाण्याच्या प्रवाहात शिलारस साठल्यामुळे बांध तयार होतात. त्यामुळे जलाशयाची निर्मिती होते. अशा प्रकारे ज्वालामुखी होण्यापूर्वी असलेल्या प्राकृतिक पर्यावरणात लक्षणीय बदल होतात. या बदलांमुळे स्थानिक परिसंस्था विस्कळीत होते. ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या उष्ण चिखलामध्ये प्राणी आणि वनस्पती गाडले जातात. ज्वालामुखीच्या भेगेतून उडालेले खडकाचे तुकडे ज्वालामुखीच्या मुखाजवळ पडतात. परंतु बाहेर पडणारी राख आणि वायू शेकडो किलोमीटर दूर वाहून जातात. त्यामुळे वातावरण प्रदूषित होते. तसेच वातावरणात राख मिसळल्याने सूर्याची किरणे जमिनीवर पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे वातावरण थंड होते. वातावरणाच्या निम्न स्तरातून भूपृष्ठाजवळून उष्ण राखेचे ढग सरकत जातात. अशावेळी त्या परिसरातील तापमान सुमारे 500 अंश सेल्सिअस पर्यंत वाढल्याचं आढळून आलंय. राखेचे असंख्य कण पर्जन्य जलात किंवा हिमजलात मिसळतात. हा प्रचंड गाळ भू उतारानुसार सखल भागाकडे वाहतो. परिणामी त्या प्रवाहात सापडलेल्या वनस्पती आणि प्राणी यांचा ऱ्हास होतो. गाळ सपाट भागात साठून मातीचा कठीण थर तयार होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवांची हानी होते. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी वायूंचे लोट बाहेर पडतात आणि वातावरणात मिसळतात. त्यामुळे विशाल ढगांची निर्मिती होते. हे ढग आकाशात दीर्घकाळ राहतात. त्यामुळे अनेकदा पाऊस पडतो. कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळून दीर्घकाळ राहिला तर मनुष्यासह इतर प्राण्यांना अपायकारक स्थिती निर्माण होते. उष्ण वायूंमुळे त्या परिसरातील तापमान वाढते. ज्वालामुखी क्षेत्र भूपट्ट सीमा भागात आहे. जगात जागृत ज्वालामुखी सुमारे 500 आहेत. त्यापैकी सर्वाधिक ज्वालामुखी पॅसिफिक महासागरात इंडोनेशिया देशालगतच्या बेटांवर आहेत. हा भाग रिंग ऑफ फायर या नावाने परिचित असून तेथे दरवर्षी सुमारे 50 ज्वालामुखींचा उद्रेक होत असतो. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी अंदमान बेट समूहातील बॅरन बेटावर आहे. इटली देशात साधारणपणे 28 ज्वालामुखी केंद्रे असून माउंट व्हेस्युवियस हा त्यापैकी एक क्रियाशील ज्वालामुखी आहे. पहिल्या शतकात इ.स. 1900 साली झालेल्या त्याच्या उद्रेकात रोमन लोकांनी उभारलेली पॉम्पेई आणि हर्क्युलॅनियम ही शहरे गाडली गेली होती. 18व्या शतकात केवळ अपघाताने या शहरांचा शोध लागला. ज्वालामुखी उद्रेकामुळे हवामानात बदल होतो. जागतिक तापमान वाढीस ज्वालामुखी क्रियाही कारणीभूत आहेत असं काही वैज्ञानिक मानतात. ज्वालामुखी हे नैसर्गिक संकट आहे. ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाल्यावर उद्रेक टाळणे, थांबविणे किंवा त्यांचे नियंत्रण करणे शक्य नसते. मात्र अशा नैसर्गिक आपत्तीनंतर तात्काळ आपत्ती व्यवस्थापन करणे हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य आहे. ही नोंद जयकुमार मगर यांनी लिहिली आहे.
नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद कर्णिक. नोंद आहे, झिंगा अर्थात प्रॉन शरीरावर कायटिनाचे कवच असलेला आणि पायांच्या 5 जोड्या असलेला एक अपृष्ठवंशीय प्राणी. संधिपाद संघातील कवचधारी वर्गाच्या दशपाद गणात झिंग्यांचा समावेश होतो. झिंगे जगात सर्वत्र आढळतात. भारत, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया व मेक्सिको येथे झिंगे पकडण्यात येतात. भारतात पूर्व किनाऱ्यावर आंध्र प्रदेशात आणि पश्चिम किनाऱ्यावर केरळ व महाराष्ट्रात झिंग्यांचे उत्पादन उल्लेखनीय आहे. झिंगा म्हणजेच प्रॉन. प्रॉनचे वर्गीकरण पिनिड प्रॉन आणि नॉन पिनिड प्रॉन अशा दोन प्रकारात करतात. पिनिड प्रॉन आकाराने मोठे तर नॉन पिनिड आकाराने लहान असतात. सामान्यपणे पिनिड प्रॉन म्हणजे झिंगे आणि नॉन पिनिड प्रॉन म्हणजे चिंगाटी अथवा कोळंबी होय. भारतात झिंग्यांच्या 12 ते 15 प्रजाती असून महाराष्ट्रात 8 ते 10 जाती आढळतात. त्यापैकी एका झिंग्याचे शास्त्रीय नाव पिनियस इंडिकस असे आहे. भारतात झिंगे समुद्रामध्ये 30 ते 40 मीटर खोल पाण्यात उथळ जागी खाड्या आणि निमखाऱ्या पाण्यात तसेच खाजणात आढळतात. नद्या, जलाशय व पाझर तलावात देखील काही जातींचे झिंगे आढळतात. काही ठिकाणी गोड्या पाण्यात तसेच समुद्र किनाऱ्याला नदी मुखाजवळ मचूळ पाणी अडवून तेथील कृत्रिम हौदात किंवा तळ्यात झिंगा शेती केली जाते. झिंगे पारदर्शी पांढऱ्या रंगाचे असून त्यांची उपांगे लालसर असतात. संपूर्ण शरीर कायटिनमय कवचाने वेढलेले असून शरीराचे शिरोवक्ष आणि उदर असे दोन भाग असतात. शिरोवक्ष 13 खंडांचे व उदर 6 खंडांनी बनलेले असते. उदरभाग शिरोवक्षाखाली बराचसा वाकडा असतो, त्यामुळे त्यांचा आकार स्वल्पविराम चिन्हासारखा दिसतो. शिरोवक्षात शिर म्हणजेच डोके 5 खंडांचे आणि वक्ष 8 खंडांचे असते. शिराच्या पुढील बाजूस स्पृशा आणि स्पृशिका मिळून 2 जोड्या, वरील बाजूस डोळ्यांची 1 जोडी आणि खालील बाजूस मुख असते. मुखाभोवती जंभाची 1 जोडी व जंभिकांच्या 2 जोड्या असतात, त्यांना मुख उपांगे असे म्हणतात. वक्षभागावर उपांगांच्या 8 जोड्या असतात. यापैकी पहिल्या 3 जोड्या अन्नमुखाकडे नेणाऱ्या उपांगांच्या असून उरलेल्या 5 जोड्या पायाच्या असतात. या उपांगांचा उपयोग चालण्यासाठी व पोहण्यासाठी होतो. शिरोवक्षाच्या मानाने उदर जास्त लांब व स्पष्ट दिसणाऱ्या 6 खंडांनी बनलेले असते. उदराच्या खालच्या बाजूस वल्ह्यासारख्या प्लवदपादांच्या 5 जोड्या असून त्यांचा उपयोग पोहण्यासाठी होतो. प्लवपादांची 6वी जोडी मोठी असून ती उदराच्या पश्च टोकाला असते, तिला पुच्छपाद असे म्हणतात. उदराचा अंत्यखंड आणि पुच्छपाद मिळून एक मोठे प्लवांग बनते, त्याला पुच्छपर म्हणतात. झिंगे पाण्याच्या तळाशी उदर पायाने चालतात, प्लवपादांच्या सहाय्याने संथपणे पोहतात. आकस्मित धोका वाटल्यास शरीरातील स्नायूंचे आकुंचन करून पुच्छपराच्या मदतीने झटकन उलट्या दिशेने पोहतात. शत्रूच्या तोंडातून निसटून जाण्यासाठी स्वतःचा एखादा पाय तोडून बचाव करतात, याला स्वविच्छेदन म्हणतात. झिंगा सर्वभक्षी असून शेवाळे, वलई प्राणी, प्राणीप्लवक, संधिपादांची अंडी व पिले आणि मृदुकाय प्राणी यांचे भक्षण करतो. अन्ननलिका सरळ असून त्यात अन्नपचन होते. कल्याणमार्फत श्वसन होते. हृदय पृष्ठीय बाजूस असते. हरितग्रंथी उत्सर्जनाचे कार्य करतात. चेतासंस्था पूर्ण विकसित असून डोळे, संतुलनपुटी, गंधेंद्रिये आणि स्पर्शेंद्रियांच्या मदतीने संवेदना ग्रहण करतात. झिंग्यात नर व मादी बाहेरून सहज ओळखू येतात. नर आकाराने मादीपेक्षा मोठा असतो. नराचे उदर निमुळते तर मादीचे रुंद असते. ऑक्टोबर ते डिसेंबर व मार्च ते जून असे दोन प्रजननाचे हंगाम असतात. मादी दरवेळेस 3 ते 4 लाख अंडी घालते. अंड्यांचे बाह्य फलन होते. फलित अंडी मादीच्या प्लवपादांना चिकटून राहतात. फलित अंड्यांतून 13 ते 14 तासात डिंभ बाहेर पडतात. डिंभांची वाढ होत असताना त्यांचे 5 वेगवेगळ्या अवस्थांमधून रूपांतरण होते. शेवटच्या अवस्थेतील डिंभके किनाऱ्याच्या दिशेने स्थलांतरित होतात. तेथे त्यांची वाढ होऊन प्रौढ झिंगे निर्माण होतात. साधारणपणे 3 ते 4 महिन्यात झिंगे प्रजननक्षम बनतात व खोल समुद्राकडे स्थलांतर करतात. त्यांची वाढ होत असताना प्रत्येक वेळी जुने कवच टाकून नवे कवच तयार होते, ज्याला कवच निर्मोचन असे म्हणतात. एका वर्षाच्या झिंग्याची लांबी 13 ते 14 सेंटीमीटर तर 2 वर्षांच्या झिंग्याची लांबी 18 सेंटीमीटर होते. असे पूर्ण वाढ झालेले झिंगे खाण्याकरिता वापरतात. झिंग्यांच्या अनेक जातीत जीवदीप्ती आढळते, त्यामुळे प्रजननाच्या वेळी त्यांना जोडीदार ओळखता येतो. झिंगे पकडून ताज्या स्वरूपात वापरले जातात, तसेच ते शीतगृहात साठवून विक्रीसाठी पाठवले जातात. मोठ्या आकाराचे झिंगे शिरोवक्ष काढून गोठवितात. काही वेळा झिंग्यांचे कवच व अन्ननलिका काढून मांसाचा लगदा शिजवतात व नंतर गोठवून हवाबंद करतात. लहान आकाराचे झिंगे उन्हात सुकवितात आणि त्यांचे तुकडे अथवा पूड तयार करतात. चिंगाटी म्हणजेच कोलंबी आणि झिंगा ही नावे बऱ्याचदा समानार्थी वापरली जातात, परंतु हे दोन भिन्न प्राणी आहेत. त्यांच्यात अनेक फरक आहेत. त्यापैकी काही ठळक फरक म्हणजे चिंगाटीमध्ये उदराचा दुसरा खंड पहिल्या आणि तिसऱ्या खंडांना झाकून टाकतो, तर झिंग्यात दुसरा खंड फक्त तिसऱ्या खंडालाच झाकतो. चिंगाटीमध्ये कल्ल्यांच्या अक्षावर पटलांची एकच रांग असते, तर झिंग्यांमध्ये पिसाप्रमाणे 2 रांगा असतात. चिंगाटीमध्ये उदर शिरोवक्षाखाली जास्त वाकलेले असते, तर झिंग्यामध्ये उदर कमी वाकलेले असते. चिंगाटीला पायांच्या पहिल्या 3 जोड्यांच्या पुढच्या बाजूस चिमटे असतात, तर झिंग्याला पायांच्या पहिल्या 2 जोड्यांना चिमटे असतात. जलसृष्टीतील अन्न साखळीत झिंगे महत्वाची भूमिका पार पाडतात. सदर नोंद केली होती मानसी धर्माधिकारी आणि प. व्ही. सोहनी यांनी. पुढची नोंद आहे झिब्रा किंवा झेब्रा याची. स्तनी वर्गातील विषमखुरी गणाच्या इक्विडी कुलातील एक प्राणी. गाढव व घोडा हे देखील याच कुलातील असून हे सर्व इक्वस प्रजातीचे आहेत. झिब्रा मूळचा आफ्रिकेतील असून नैसर्गिक स्थितीत केवळ आफ्रिका खंडातच आढळतो. पूर्व व दक्षिण आफ्रिकेच्या वाळवंटी प्रदेशात तसेच गवताळ भागात तो कळपाने राहतो. त्यांच्या 3 जाती आहेत. 1. सामान्य झिब्रा, शास्त्रीय नाव इक्वस क्वागा. 2. पहाडी झिब्रा, शास्त्रीय नाव इक्वस झिब्रा. आणि 3. ग्रेव्हीचा झिब्रा, शास्त्रीय नाव इक्वस ग्रेव्हीई. सामान्य झिब्र्याचे शरीर 2 ते 2.6 मीटर लांब असून खांद्याजवळ उंची सुमारे 1.3 मीटर असते. शेपूट सुमारे 0.5 मीटर लांब असून टोकाला केसांचा झुपका असतो. मानेवर आखूड आयाळ असते. सर्व शरीरावर काळे पांढरे पट्टे हे याचे वैशिष्ट्य आहे. शरीराचा मुख्य भाग डोके, मान आणि गळ्याच्या भागातील पट्टे उभे असतात, तर पार्श्वभाग व पायांवरील पांढरे पट्टे आडवे असतात. नराचे वजन सुमारे 350 किलोग्रॅम असते. मादी नराहून आकाराने लहान असते. झिब्र्याच्या 3 जातींपैकी प्रत्येक जातीच्या शरीरावरील पट्ट्यांमध्ये विशिष्ट आकृतीबंध असतो. 2 झिब्र्यांचे पट्टे हे एकमेकांशी जुळत नाहीत. त्यांचे कळप एकत्र राहण्यासाठी या पट्ट्यांचा उपयोग होत असावा. जन्मापासूनच झिबरे पट्ट्यापट्ट्यांच्या वस्तूंकडे आकर्षित होतात. ज्या झिबऱ्यांचे पट्टे कळपातील प्राण्यांच्या पट्ट्यांशी मिळते जुळते नसतात अशांना कळपात सामील केले जात नाही. असे झिबरे कळपापासून वेगळे व एक एकटे राहतात. झिबरा प्रामुख्याने गवत खातो. कधी कधी तो कोवळ्या फांद्या, पाने, कळ्या, फळे आणि मुळे देखील खातो. दिवसभरातील अधिक काळ तो खाण्यात घालवितो. त्याला गंध व चव यांचे अचूक ज्ञान असते. तसेच त्याची दृष्टी उत्तम असते. सिंह, बिबट्या, चित्ता व तरस हे झिबऱ्याचे मुख्य भक्षक आहेत. भक्षकांपासून सुरक्षित राहण्यासाठी ते नेहमी कळपाने राहतात. कोणत्याही धोक्यापासून सदैव सावध राहण्यासाठी कळपातील एक झिबरा सतत सतर्क असतो. झिबरा त्याचे मोठे कान सर्व दिशांना फिरवू शकतो. त्यामुळे त्याला आवाजाची दिशा ओळखता येते. रात्रीच्या काळोखात त्याला स्पष्ट दिसते. हल्ल्याची जाणीव होताच तो पळण्याचा प्रयत्न करतो. तो ताशी सुमारे 65 किलोमीटर वेगाने पळू शकतो. नैसर्गिक अवस्थेत तो सुमारे 22 वर्षे जगतो. झिबऱ्याचे कळप लहान मोठे असतात. कळपात लहान गट असून त्यात एक नर, काही माद्या आणि पिले असतात. प्रौढ नर स्वतःचे वेगळे कळप करून राहतात. त्यांच्या कळपात माद्या नसतात. प्रजनन काळात विशिष्ट मादीवर हक्क सांगण्यासाठी नर आक्रमक होतात, लढतात, एकमेकांना चावतात आणि लाथा झाडतात. मादी 3 वर्षांची झाली की प्रजननक्षम होते आणि आयुष्यभर प्रजननक्षम राहते. नर बहुधा वयाच्या 5व्या वर्षी प्रजननक्षम होतात. गर्भावधी सुमारे 1 वर्षाचा असतो. मादीस दर खेपेला 1 पिलू होते. नवीन जन्मलेले पिलू 1 तासात उभे राहते. थोड्या दिवसातच पिलू गवत खायला लागते. पिलाचा रंग करडा असतो. झिबऱ्याला माणसाळवण्याचे अनेक प्रयत्न झाले परंतु ते निष्फळ ठरले. नैसर्गिक अवस्थेत झिबरे असुरक्षित जीवन जगतात. आफ्रिकेतील कुरण मालक आणि शेतकरी यांनी चराऊ जमिनी ताब्यात घेतल्यामुळे आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे झिबऱ्यांच्या अधिवासाचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे. मांस आणि कातडीसाठी त्यांची शिकार केली जाते. सध्या केवळ सामान्य झिबरा अधिक संख्येने आहे. ग्रेव्हीचा झिबरा आणि पहाडी झिबरा या 2 जाती अस्तंगत होण्याच्या वाटेवर आहेत. सदर नोंद केली आहे सुहास गोडसे यांनी.